93.5 रेड एफएम पर
संग्रामचं ऑडिट गेल्या काही महिन्यात काय दिवे लावले ते बघूया.
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
स्नेहा उमराणीकर.
उमराणीकर म्हणजे कुठले तुम्ही?
मूळचे भोर, पण नंतर बरेच वर्ष पुण्यातले.
आणि तू काय करतेस ग?
मी आयटी मध्ये जॉब करते. आणि
कुठल्या कंपनीत आहेस?
कॉमेडी नावाची एक कंपनी आहे बाडेर मध्ये, मी तिथे.
कॉमेडी? कॉमेडी नाव आहे तुमच्या कंपनीचं?
हो.
अरे वा, मी सुद्धा कॉमेडीच करत असतो युजुअली.
नाही नाही, माझ्या कंपनीचं नाव कॉमेडी नाही, कॉमिटी आहे.
कॉमिटी, कॉमिटी, सॉरी सॉरी. बरं, आज पेपर उघडल्या मला असं जाणवलं की फ्रंट पेजवरच टाइम्स आणि एक्सप्रेस तो आजचा घेतला तर, फॉर एक्झाम्पल, फ्रंट पेजवरच खुनाची इतके प्रकरण आहेत. कुणाचा मर्डर झाला, लहान मुलांचा मर्डर, स्टुडंटचा मर्डर, बायकोचं मुंडकं उडवून टाकलं, या असल्या गोष्टी आपण असं करता येईल का? जसं स्पोर्ट्सचं वेगळं पान असतं किंवा सेक्शन असतं, बिझनेसचा वेगळा सेक्शन असतो, पेज 3 वेगळं असतं, तसं मर्डरसाठी अशा सगळ्या बातम्यांसाठी एक वेगळं पेज असावं का? म्हणजे मला ठरवता येईल की मला ते वाचायचं का वाचायचं नाहीये.
नक्की नक्की. इनफॅक्ट मला तर वाटतं एक हॉल ऑफ फेम, वॉल ऑफ फेम नावाखाली ते ठेवावं, बिकॉज दिस इज नॉट समथिंग व्हॉट यू वॉन्ट टू रीड इन द मॉर्निंग
राईट,
यू आर स्टार्टिंग युअर डे. सो आणि बऱ्याच गोष्टी, नुसतं मर्डर नाही पण बऱ्याच गोष्टी हल्ली सुसाईड वगैरे ऐकायला मिळतात.
परत ह्याचं रेप, सेक्शुअल हॅरेसमेंट, मॉलेस्टेशन या पण केसेस असतात
राईट.
पण मग तुला असं वाटत नाही का आपण हे जर सेपरेट केलं एका सेक्शन मध्ये तर आपण समाजात काय चाललंय त्याच्याबद्दल सेन्सिटिव्हच राहणार नाही? आपण ते असं पुशिंग इट अंडर द रग किंवा ते लपवून दडवून ठेवण्याचा किंवा कम्प्लिटली इग्नोर करायचा प्रयत्न होईल असंही होऊ शकेल?
नाही नाही, अजिबात नाही. बिकॉज व्हेन यू कॉल इट वॉल ऑफ फेम ऑर पेपर ऑफ फेम, डेफिनेटली पीपल वॉन्ट टू सी दॅट व्हॉट पीपल गो टू व्हॉट एक्सेप्ट. हल्ली आजकाल तरुण पिढीचा एवढा पेशन्स कमी झालेला आहे, काही अगदी छोट्या गोष्टीवर त्यांचा म्हणजे जीव अगदी त्यांना अजिबातच मोलाचं वाटत नाही. दे डोंट थिंक ऑफ इट.
यू आर टॉकिंग अबाउट सुसाइड बेसिकली.
या या.
ऑलराइट, उमराणीकर मॅडम, थँक यू व्हेरी मच फॉर कॉलिंग.
यस, थँक्स. संग्राम बोलतो, पोलीस खुलतो, रेडियो पण बजाते रहो.
कोई खेल खरीदो, गाड़ी जीतो कॉन्टेस्ट.